पक्षी अम्बा पैसल सिंहासनी हो, पैसल सिंहासनी हो, प्रति पदे पासुनी घट स्थापना की करुणी हो, मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षकठे भूनी हो, रक्षकठे भूनी हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आयते पूजन करीती हो, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, दिवशी मिळती चौसष्ठ योगिनी हो, चौसष्ठ योगिनी हो, सकळांमध्ये श्रेष्ठ परशुरामाची ती जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरूनी हो, शेंदूर भरूनी हो, उदो कारे गर्जति सकळ चामुंडा मिळुनी हो, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, येथे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो, शृंगार मांडिला, मळवट पात्र चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, हार मुक्ता फळा, कंठीची पदके कांसे पितांबर पिवळा हो, पितांबर पिवळा, अष्टभुजा मिरविची अंबे सुंदर दिसे लीला हो, सुंदर दिसे लीला, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, चतुर्थीचे दोषी विश्वव्यापक जननी हो, विश्वव्यापक जननी हो, उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो, पूर्णकृते पाहसी जगन्माते मन मोहिनी हो, मन मोहिनी हो, भक्तांच्या माऊली सुरते केशी लोटांगणी हो, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, पंचमीचे दिवशी व्रतती उपांगलिता हो, उपांगलिता हो, अर्घपाद्य पूजने तुझला भवानी करीता हो, रात्रीचे समयी करीती जागरण हरी कथा हो, जागरण हरी कथा, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो, सद्भावे क्रीडता, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, आनंद वर्तला, घेऊन दिवक्या हस्ती हर्षी गोंधळ घातला हो, गोंधळ घातला, गौरी एक अर्पित देसी हार मुक्ता फळा हो, हार मुक्ता फळा, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो, झाली भक्त कुळा, उदो बोला उदो अम्बा बाई माऊलिसा हो, अम्बा बाई माऊलिसा, उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो तिचा हो, महिमा वर्णो तिचा हो, सप्तशृंगी गडावरी हो, गडावरी हो, नांद की भोती पुष्पे नाना परी हो, पुष्पे नाना परी हो, गाई गई शेवंती पूजा रेखे भी बरही हो, रेखे भी बरही हो, चक्र संकटि पड़ता जी बिन घेसी वर से वरी हो, घेसी वर से वरी हो। उदो बोला उदो अम्बा बाई माऊ निसाओ, अम्बा बाई माऊ निसाओ। उदो कारी गर्भति काय महिमा वर्णो सीता हो, महिमा वर्णो सीता हो। अष्टमिते दिवसी अष्टभुजा नारायणी हो, नारायणी हो। सह्याद्री पर्वती पाहिली इथे जगज्जननी हो, मन माझे मोहिल शरण आलो तुझ लागुनी हो, शरण आलो तुझ लागुनी। तन पान देऊनी सुखी केले अंतकरणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो, अंबा बाई माऊलिका। उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो सीता हो, महिमा वर्णो सीता हो। नवमी ते दिवशी नव दिवसांचे पारणी हो, नव दिवसांचे पारणी हो। सप्तशती जप हो महावन सद्भक्ति ते करुणी हो, चित्रसान्ये नैवेद्यास्ति अर्पियली भोजनी हो, अर्पियली भोजनी हो। आचार्य ब्राह्मणा तृप्त केले तृपे त्वा करणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो, अंबा बाई माऊलिका। उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो सीता हो, महिमा वर्णो सीता हो। दशमीच्या दिवशी अंबा निघेसी मुल्लंघनी हो, निघेसी मुल्लंघनी हो। कुंभारूढ दारुण शस्त्रे अमृत्वा करुणी हो, कुंभन शुंभादिक राक्षसा इति मारती रणी हो, इति मारती रणी हो। पिता राम दासा आश्रय तुझला तो चरणी हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो, अंबा बाई माऊलिका। उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो सीता हो, महिमा वर्णो सीता हो। उदो बोला उदो अंबा बाई माऊलिका हो, अंबा बाई माऊलिका। उदो कारे गर्भति काय महिमा वर्णो सीता हो, महिमा वर्णो सीता हो।